विषय फायदा लगेच का अपेक्षित नसतो. आपण एखादी गोष्ट केली की लगेच असं वाटतं मला यातून काहीतरी फायदा मिळायला हवा. हे वाटणं चुकीचं नाही, पण प्रत्येक वेळी फायदा लगेच दिसेलच असं नसतं. काही फायदे लगेच दिसत नाहीत, पण ते हळूहळू तयार होत असतात. समजा तुम्ही नवीन काही शिकायला सुरुवात केली, एखादा खेळ, नवीन कौशल्य किंवा एखादी चांगली सवय. पहिल्याच दिवशी त्याचा फायदा कळेलच असं नाही, त्यासाठी वेळ आणि सराव लागतो. हळूहळू फरक दिसायला लागतो आणि तोच पुढे फायदा बनतो. असंच व्यवहारातही होतं. समजा तुम्ही एखादी छोटी वस्तू विकायला सुरुवात केली, पहिल्या दिवशी खूप विक्री होईलच असं नाही, पण तुम्ही सातत्य ठेवलं, लोकांशी नीट बोललात, तर लोकांचा विश्वास तयार होतो आणि हाच विश्वास पुढे जाऊन तुमचा खरा फायदा बनतो. इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, फायदा म्हणजे फक्त पैसे मिळणं नाही, कधी कधी चांगले मित्र मिळणं हा देखील फायदा असतो. पण मैत्री ही केवळ फायदा आणि तोटा यासाठी नसते, ती आपल्याला साथ देते आणि योग्य दिशेने पुढे जायला मदत करते. तसंच अनुभव, समज आणि आत्मविश्वास वाढणं हे सगळंही फायदा असतो. हे फायदे लगेच दिसत नाहीत, पण आयुष्यभर उपयोगी पडतात. जर आपण लगेचच फायद्याची अपेक्षा केली तर आपण कंटाळतो आणि प्रयत्न सोडतो. पण जर आपण शिकण्यावर लक्ष दिलं तर फायदा हळूहळू दिसायला लागतो. म्हणून लक्षात ठेवा, लगेच फायदा दिसत नाही म्हणजे तो मिळणार नाही असं नाही. पुढच्या वेळी काही करताना स्वतःला विचारा, मला या प्रयत्नातून खरंच काय अपेक्षित आहे? हा प्रश्न तुम्हाला पुढे नेतो. बाल उद्यमी यात्रा.